श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 6व्या अध्यायाचे प्रवचन आता अंतिम टप्प्यात आहे। मागील 2-3 श्लोकांमध्ये अर्जुनाचा जो फार एक महत्त्वाचा प्रश्न होता की देवा, अशा योगभ्रष्टाची गती काय ज्याने अभ्यास केला, अभ्यास त्याचा सुरू होता आणि तो अभ्यास करता करता, साधना करता करता, आचरण करता करता शेवटी त्याला मृत्यू आला, तर मग त्या योगभ्रष्टाची स्थिती कशी होते। त्यावर देवाने सांगितलं की त्या योगभ्रष्टाचा अभ्यास वाया जात नाही, काही काळ त्याला स्वर्गात दिव्य भोग भोगावे लागतात आणि मग शेवटी त्याला एका नीतिमान कुळामध्ये जन्म मिळतो आणि त्याच्यासमोर सर्व साधने येऊन उभे राहतात आणि अत्यंत लहान वयात त्याला आत्मअनुभव होतो। मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढा प्रकटे प्रकाशू जैसा। जेमतेम देहाची आकृती प्रकट होत नाही तितक्यात त्याला निज ज्ञानाची पहाट फुटते, आत्मसुखाचा त्याला लाभ होतो, जणू काही सूर्यापुढे दुसरा सूर्यच प्रकाशित झाला आणि शेवटी तैशी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते। अत्यंत लहान वयातच तो सर्वज्ञ होऊन जातो, त्याला सगळं काही कळू लागतं, सगळं काही दिसू लागतं। आता या अध्यायाच्या शेवटी उरलेले 2 श्लोक आज आपण घेणार आहोत, त्यानंतर हा अध्याय आज संपणार आहे। सुरुवात करूया आजच्या भागाला, अध्याय 46 आणि अध्याय 47 6व्या अध्यायाचे, क्षमा करा, 6व्या अध्यायाचा श्लोक 46 आणि श्लोक 47। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, पुण्यनाथ महाराज की जय। तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकाः, कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन। आणि योग मार्गाचे प्रयत्नपूर्वक आचरण करणारा तो योगी पापापासून शुद्ध होऊन अनेक जन्मांनी योगसिद्धी मिळवितो आणि नंतर अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला म्हणजे मोक्षाला जातो। असा जो योगभ्रष्ट ज्याचा अभ्यास खुंटला होता तो लहान वयातच सर्वज्ञ होतो आणि हळूहळू योगाचे आचरण करून तो मग पुढे जातो। तपी, ज्ञानी व कर्मी ह्यापेक्षा योगी श्रेष्ठ म्हटले गेला आहे आणि म्हणून हे अर्जुना तू योगी हो। शेवटी देव सांगतात की तप करा, ज्ञान अर्जन करा, कर्माचरण करा, नैष्कर्म्य स्थितीत जा, पण या सर्वांहून जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगी होणे। योगी म्हणजे इथे काय अर्थ आहे, अष्टांग योगाची साधना ज्याच्यामध्ये शरीराची शुद्धी आहे, आत्म्याची शुद्धी आहे। ज्या 8 स्टेप्स सांगितल्या आहे त्या 8 स्टेप्सच्या माध्यमातून जर कुंडलिनी शक्ती जागरण करून आपल्याला आपली व्हायटल एनर्जी त्या कॉस्मिक एनर्जीसोबत मिळवता आली आणि आपले प्राण आपल्याला त्या परमात्म्याशी एकजूट करता आले, तर मग यापेक्षा मोठा योग नाही। योगाची खरी परिभाषा हीच आहे, जया लाभाची आशा, करुणी धैर्य बाहूंचा भरवसा, घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ, काजिये एक वस्तू लागी, बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानीगा, अथवा निलागे निसरडा, त तपोदुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडात जयाचिया झे भजतियांसी भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा तोची तो आपण स्वये जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व म्हणून कर्मनिष्ठा वंध्यू तो ज्ञानियांसी वेध्यू तापसांचा आध्यू तपोनाथू पै जीव परमात्म संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीची परी महिमा ऐसी पावे म्हणोनी या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होय अंतकरणे पंडुकुमरा। ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या आशेने धैर्यरूपी बाहूंचा विश्वास धरून कर्मनिष्ठ लोक षटकर्माच्या प्रवाहामध्ये उडी टाकतात, अथवा ज्या एका वस्तूकरिता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिलखत अंगात घालून समरांगणामध्ये संसाराशी लढतात, अथवा तपी लोक ज्या स्वरूप प्राप्तीच्या इच्छेने तपरूपी तुटलेल्या निराधार आणि निसरड्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात, जे स्वरूप भजन करणाऱ्या लोकांच्या भजनाचा विषय आहे, जे स्वरूप यज्ञ करणाऱ्या लोकांचाही विषय आहे, याप्रमाणे जे स्वरूप सर्वांना सर्व काळी पूज्य आहे, जे स्वरूप स्वतः शेवटची गती आहे, साधकांचे साध्य आहे व जे एकच सिद्ध तत्व आहे, ते स्वरूप तो योगी आपण स्वतः होऊन जातो। एवढा मोठा योग ज्या साधनांनी प्राप्त होतो ते अष्टांग योगाचे साधन किती महत्त्वाचे आहे। म्हणून तो पुरुष कर्मनिष्ठांना पूज्य आहे, ज्ञानी पुरुषांना पूज्य आहे आणि सर्वांना तो पूज्य आहे। ज्ञानी पुरुषास तोच जाणण्यास योग्य आहे आणि तपस्वी लोकांमध्ये तो मूळ तपोनाथ आहे। जीव परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी ज्याच्या मनाच्या वृत्तीचे येणे झाले तो जरी देहधारी असला तरी त्याला असला महिमा प्राप्त होतो। जीव आणि शिव यांचं ऐक्य, जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य, एवढी मोठी योग्यता त्या देहधारी माणसाला येते तो माणूस जरी असला तरी। म्हणून हे अर्जुना, या कारणास्तव मी तुला सांगतो, तू मनाने योगी हो आणि मनाने योगी झालास तरच तुला मग या मार्गाची सगळी हातवटी कळेल आणि हळूहळू तू मोक्षाप्रत जाशील। योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मताः। माझ्या ठिकाणी जडलेल्या अंतकरणाने युक्त होऊन मद्रूप होऊन माझ्यासारखाच होऊन जो मनुष्य श्रद्धेने माझी भजनाती त्रिपुटी मीच होऊन माझी भक्ती करतो तो सर्व प्रकारच्या योग्यांपेक्षा श्रेष्ठ प्रकारचा योगी मला वाटतो। म्हणून अर्जुना तू असा योगी हो। अगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्यतो जया भजता भजन भजावे हे भक्ति साधन जे आगवे ते मिची जाहलो अनुभवे अखंडित मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देहतो आत्मा हेची होय। अर्जुना, ज्याला योगी म्हणतात ना, तो देवांचा देव जाणावा आणि माझे सुख सर्वस्व आणि माझा आत्मा तोच आहे असे समजावे. किती सुंदर ओवी आलेली आहे. अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे. किती महत्व देत दिलेलं आहे देवानी इथे योग्याला. अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. तो माझे सुख सर्वस्व आहेच आहे पण तो माझा चैतन्य पण आहे. ज्या पुरुषाला भजन करणारा भजन व भज्य अशी भक्ती साधनांची जी त्रिपुटी ती सर्व अनुभवाने सदोदित मद्रूपच आहे, मग अर्जुना त्याच्या आमच्या प्रेमाचे स्वरूप शब्दाने सांगता येईल का? आणि शब्दाने सांगता येण्यासारखा तो खरोखर नाही, तो या सर्व गोष्टींच्या पलीकडचा आहे. त्या ऐक्य भावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा हवी असेल ना, तर मी देह व तो आत्मा ही होय. काय कमाल आहे माऊलीच्या भाषेची. देवाचा अभिप्राय सांगतात, देव म्हणतो मी देह आणि तो आत्मा, अशीच उपमा देणे शक्य आहे. एरवी त्याला काही उपमा नाही. तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह आणि तो आत्मा हेची होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे, तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे, बोलिले गुण समुद्रे संजयो म्हणे. तेथ आदिला पासुनी पार्था, ऐकिजे ऐसीची अवस्था, दुणावली हे यदुनाथा पाओ सरले. की सावियाची मनी तोशला, जे बोला रिसा जोडला, तेणे हरीखे आता उपलवला निरुपिल. तो प्रसंगु आहे पुढा, जेथ शांतू दिसेल उघडा, तो पालविजेल मुळा प्रमेय बीजांचा. जे सात्विकाचे निवडपे, गेले आध्यात्मिक खरपे, सहजे निरोळले वाफे चतुरचित्तांचे. याप्रमाणे तेथे भक्तरूपी चकोराचे चंद्र, त्रैलोक्याचे एकमेव राजे आणि गुणांचे गुणसमुद्र असे जे श्रीकृष्ण परमात्मा श्रीकृष्णनाथ ते बोलले असे संजय म्हणाला. किती गोड ओवी घेतली आहे माऊली. ऐसे भक्त चकोर चंद्रे, तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे, बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे. मंडळी विचार करा हो. PhD करा, नाही तर 10 वेळा MPhil करा, 10 वेळा PhD करा, डॉक्टरेट घ्या, पण असा एकतरी शब्द करता येईल का आपल्याला? ऐसे भक्त चकोर चंद्रे, तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे, बोलले गुणसमुद्रे संजयो म्हणे. आणि हे त्या लेकरांनी दिलं आहे जो कधी शाळेत गेलाच नाही. त्या बालकाचे हे शब्द आहे ज्यांनी कुठलीच डॉक्टरेट मिळवलेली नाही. त्या योग्याचे शब्द आहे ज्याने व्याकरण आणि संस्कृत कधी वाचलीच नाही. विचार करा, त्यांना कुठल्या पातळीचा योग साध्य होता आणि परमात्म्याने किती उच्च पातळीचं काम त्यांच्या करवी करवून घेतलं, त्यांच्या हाते करवून घेतलं, हे कमालीचं कमालीचं अमृत आहे. म्हणून परत परत सांगतो, यातला एकही शब्द गाळावा वाटत नाही, एकही शब्द सोडावा वाटत नाही. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. माऊलीने या अध्यायाच्या सुरुवातीला हे एक वचन आपल्याला दिलं होतं. काय वचन होतं? ऐका रसाळपणाची या लोभा. या अध्यायामध्ये मी जे वर्णन करणार आहे त्या वर्णनाचं रसाळपण असं आहे की त्या रसाळपणाचा तुम्हाला लोभ वाटेल. की श्रवणीची होती जिभा, आणि कानालाच जिभा फुटतील, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. कानं म्हणतील हा माझा विषय, डोळे म्हणतील हा माझा विषय, जिव्हा म्हणेल हा माझा विषय। आणि खरोखर 6व्या अध्यायातील जितके श्लोक, 47 श्लोक आपण घेतलेले आहेत आणि जवळजवळ 500 ओव्या 6व्या अध्यायात आहे आणि कितीतरी दिवसांपासून आपण हा 6वा अध्याय घेतो आहे, तुम्हाला आता हा अनुभव आला असेल, ही खात्री पटली असेल की माऊलीने जे म्हटलं होतं की कानाला जिव्हा फुटतील, आपण कानानी ऐकतो की जीभ त्याचा स्वाद घेत आहे की डोळे त्याचा स्वाद घेत आहे हे कळायला सुद्धा मार्ग नाही। बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका, सर्व इंद्रियामध्ये आपसातच कॉम्पिटिशन होऊन जाईल, इतक्या सुंदर ओव्या आणि इतकं सुंदर ज्ञान माऊलीचं। तिथे भगवंताचे बोलणे ऐकावे अशी जी अर्जुनाला तीव्र इच्छा होती ना, ती आता पहिल्यापेक्षा दुप्पट झाली असे भगवंतांना कळून चुकले। देव हुशार होते फार, त्यांना लगेच लक्षात आलं की अर्जुन फार आता याच्यावरती लोभला आहे आणि याच्यावरती आता अर्जुनावरती आपला पूर्ण पगडा बसलेला आहे आणि अर्जुनाला आणखीन आणखीन इच्छा वाढत आहे, आपण मी बोलावं आणि अर्जुनाने ऐकावं। त्यामुळे त्यांच्या मनात सहजच संतोष उत्पन्न झाला, कारण त्यांच्या बोलण्याचे यथार्थ ग्रहण करणारा अर्जुनरूपी आरसा त्यांना प्राप्त झाला होता आणि म्हणून त्या आनंदाच्या योगाने अंतःकरण प्रफुल्लित झालेले देव श्रीकृष्ण परमात्मा आता पुढे आणखीन सविस्तर निरूपण करतील। तो प्रसंग पुढे येईल जेथे शांत रस स्पष्ट दिसेल, असे जे प्रतिपाद्य विषयरूपी बीजांचे साठवण होईल ते मोकळे करून विस्तृत तऱ्हेने श्रोत्यांच्या मनात पेरण्यात येईल असा प्रयत्न मी करेल, अशी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। कारण की सत्वगुणाच्या दृष्टीने मानसिक तापरूपी डिखळे विरघळून योग्य चित्ताचे वाफे सहज तयार झालेले आहेत आणि तुमच्या आमच्यासारख्या ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्या, ज्ञानेश्वरी श्रवण करणाऱ्या श्रोत्यांचेही चित्त आता पवित्र होत होत आहे आणि त्यांच्या चित्तामध्ये सुद्धा हे वाफे सहज तयार होत आहे आणि या वाफ्यांच्या माध्यमातून मग ह्या ज्ञानरूपी पाणी, ज्ञानरूपी हे सिंचनाचं पाणी सहज त्या वाफ्यांच्या माध्यमातून पुढे आत्मसुखाच्या पिकाला लाभणार आहे। वरी अवधानाचा वाफसा लाधला सोनयायसा, म्हणून पेरावया दिवसा निवृत्तीसी, ज्ञान देव म्हणे मी चाळे, सद्गुरूंनी केला कोळे, माथा हात ठेविला ते फुडे विचिवाईले, म्हणून येणे मुखे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे, हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे। आणखी सोन्यासारखा अवधान रूपी वापसा मिळाला। वापसा म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्या वाफ्यामध्ये पाणी लावतो, सिंचनाचं पाणी लावतो, पाणी लावल्यानंतर माती ओली असते आणि त्या मातीचा ओलावा थोडा थांबला, त्यानंतर पेरणी करण्याची अवस्था जी मातीची निर्माण होते, मातीमध्ये इतकं मॉइश्चर की ज्याच्यामध्ये आपण सहज आऊत किंवा वखर किंवा तिफन किंवा आऊत घालू शकतो, तर ती तिफन घालण्याच्या योग्यतेची माती त्याला वापसा म्हणतात। तर काय म्हणतात? आणखी सोन्यासारख्या अवधानरूपी वापसा मिळाला म्हणून श्री निवृत्तीनाथांसारखा पेरण्याची इच्छा, निवृत्तीनाथांना पेरण्याची इच्छा झाली आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या सद्गुरूंनी मग मला कौतुकाने चाडे केले। चाडे माहीत आहे ना, जे शेतकरी आहे त्यांना चांगलं माहीत आहे, चाडे म्हणजे तिफणीच्या मागे धरायचं एक चाळं असते, त्या चाड्याला वरून छिद्र असते, त्या छिद्रातून बियाणे खाली पडतात, वेळूसारखी एक रचना असते आणि ते बियाणं सरळ मातीमध्ये रुजू होते। तर त्या सद्गुरूंनी मला चाळं केलं आणि माझ्या मस्तकावर जो हात ठेवला ते उघड उघड बीजच घातले आणि त्या चाड्याला धरून एक व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष चालत असते मागून आणि हातामध्ये मुठभर दाणे घेऊन त्या चाड्यावर आपला हात ठेवत असते। तर ते म्हणतात की सद्गुरूंनी आपला हात मला चाळं करून माझ्या डोक्यावर ठेवला, म्हणून या माझ्या मुखातून जे निघेल ते संतांच्या मनाला खरोखर पटेल. श्रोते म्हणाले, हे रूपक राहू दे ज्ञानेश्वरा, श्रीकृष्ण परमात्मा जे काही म्हणाले तेच तू आम्हाला सांग. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे साटो वाटी घ्यावे चित्ताचिया, अवधानाचे निहाते नियावे हृदयातौते, हे रिजवतील आयणीते सज्जनांचिये, हे स्वहिताते निवविती परिणामाते जीवविती, सुखाची वाहविती लाखोली जीवा. आता अर्जुनेसी मुकुंदे नागर बोलिजेल विनोदे, ते ओवियेचे नि प्रबंधे सांगेन मी. जेव्हा तिथे बसलेले श्रोते म्हणू लागले, ज्ञानेश्वरा हे सगळं राहू दे बाबा, जास्त इमोशनल होऊ नको, जास्त सेंटिमेंटल होऊ नको, आम्हाला पुढची गीता सांग. असे म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सांगतो पण ते तुम्ही मनाच्या कानाने ऐकले पाहिजे, माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे, हे माझे शब्द चित्त होऊन त्याच्या मोबदल्यात हे चित्ताला त्यांचा मोबदला दिला पाहिजे, हे शब्द अवधानाच्या द्वारा मनाच्या आत न्यावेत, आणि हे शब्द सज्जनांच्या द्वारा मनाच्या आत नावे सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील, हे शब्द आत्महिताला स्थिर करतील, पूर्ण अवस्थेला जागवतील आणि जीवाला सुखाची लाखोली भावितील. आता अर्जुनाशी श्रीकृष्ण चांगले कौतुकाने बोलतील, ते त्यांचे बोलणे मी ओवी छंदाने पुढे सांगेल, म्हणजे पुढे सातव्या अध्यायात मी सांगेल, अशी प्रतिज्ञा केली. मंडळी, इथे आपला सहावा अध्याय समाप्तीला आलेला आहे. या सहाव्या अध्यायामध्ये जो आपल्याला आनंद मिळाला, जे ज्ञान प्राप्त झालं आणि जी प्रॅक्टिकल गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे अष्टांग योग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानयोग. यापेक्षाही पुढे जाऊन अष्टांग योग ज्या पद्धतीने या अध्यायात सांगितला आहे आणि त्याला माऊलीनी आपल्या युनिक पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे, या ज्ञानेश्वरीतील चैतन्यपूर्ण ओव्या या सहाव्या अध्यायाच्या आपण सर्वांनी ऐकल्या. त्याला काय म्हणावे, त्याला किती वाणवावे, तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का. माऊलीनी याला गीतार्थाचा सार म्हटलाय. हा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतार्थाचा सार, आणि पुढे नाना योग विभव भांडार. नाना प्रकारचे योग आतापर्यंत आले, पण त्यांचं जे सगळ्यांचं पोटेन्शियल आहे, त्या पोटेन्शियलचा हा भांडार, हा कोठार, हा स्टोर, हे कोठडी आहे, त्या योग विभवाची ही संपूर्ण कोठडी आहे, असा हा सहावा अध्याय, ज्याच्यामध्ये सुरुवातीपासून काय सुंदर पद्धतीने माऊलीने सुरुवात केली होती. ती अष्टांग योगाचं इंट्रोडक्शन देताना कशाप्रकारे त्या पायथ्यासी, अष्टांग योगाच्या डोंगऱ्याच्या पायथ्यासी यमनियमापासून सुरुवात केली, हळूहळू आसन प्राणायाम सांगितलेत, कोणतं आसन कसं घालावं, आणि त्रिबंध जो प्राणायामाचा भाग आहे, त्रिबंध सुचविले, नाड्यांना शुद्धीकरण, नाड्यांचं शुद्धीकरण सुचवलं, त्यानंतर प्रत्याहार ज्याच्यामध्ये खाण्यापाणी पिण्यावर नियंत्रण, झोपेवर नियंत्रण, हे सगळं प्रत्याहाराचा भाग सांगितला, त्यानंतर धारणा आणि प्रत्याहार करताना सुद्धा इतक्या डिफिकल्टीज असतात की तिथे बुद्धीचा रीकसुद्धा लागत नाही, नंतर धारणेचा प्रशस्त मार्ग लागतो, धारणेच्या प्रशस्त मार्गात एकदम शेवटी तिथे समाधीचा डोंगर असतो, आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून समाधीपर्यंत पोचायचं असते, आणि त्या ध्यानाचे निशान, त्या ध्यानाची नौबत त्या डोंगरावर लागते, आणि मग तिथे समाधीचा झेंडा लागतो. परत हे पण सांगितलं की ही नुसते शब्द नाही आहे, शब्दाच्या आतमध्ये लपलेला भाव पहावा. वालीफ बोलाची, आहाच बोलाची वालीफ फेडीजे, नुसतं शब्दांकडे पाहू नका, शब्दाचं सौंदर्य पाहू नका, त्या शब्दांच्या आतमध्ये लपलेला भाव, त्या शब्दांच्या आतमध्ये लपलेलं चैतन्य, त्याच्याकडे लक्ष द्या, त्याला आत्मसात करा. कानांना, मनाला, डोळ्यांना, सर्व इंद्रियांना एकदम एकत्र आणून फक्त एक श्रवणाचेच इंद्रियांना कामं करू द्या, बाकी सर्व इंद्रियांना विश्रांती द्या. आणि श्रवण करून मनातून हृदयात, हृदयातून बुद्धीत आत्मसात करून घ्या. अशा प्रकारे आपला 6वा अध्याय इथे संपतो. उद्या 7व्या अध्यायाचा सारांश आपण घेऊ आणि आज इथे 6वा अध्याय संपवू. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु. शुभं भवतु. पुण्डलिकावरदे हरिविठल श्रीज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय.